हेलो।
हाँ बोलिए सर।
हाँ बोला।
हाँ सर नमस्कार, अमोल सावंत पुणे।
हाँ हाँ बोला
पोचलो तुम्ही पंजाब?
हाँ 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 पोचलो पोचलो।
ओके ओके, ते फोटो पाठवले होते ते बघितलेत ना?
हाँ बघितले मी फोटो, मी पाठवले पण ब्रदर आहे
अच्छा
बघितले तुम्ही।
ओके,
आता काय एक्सपो वगैरे काय आहे? वर्चुअल होते,
कसलं
वर्चुअल एक्सपो पुण्यासाठी?
कोणाचं? आमचं का?
हा म्हणजे तुमचं पण बघितलंय मी पुराणिक्स त्याच्यामध्ये बोलते का आहे असं वाटतं मला, म्हणजे असं वर्च्युअल एक्सपो
आहे। एकूण एकच म्हणजे त्या तिथे काय ऑफर्स असणार त्याच आम्ही आता देतो, म्हणजे इथे जे देतोय तेच आहेत ना ते सगळ्या?
ओके ओके, नाही बघितलं नाही मी अजून, तर म्हणत होता की असं असं आहे होणार आहे, चेक करू त्याच्यामध्ये।
ओके ओके, मग कधी करू फोन आपल्याला?
मी करेन तुम्हाला फोन काही दिवसांनी, कारण आता काय विजिटला म्हणजे येईना जमतच नाही, मेन प्रॉब्लेम हा झाला।
नाही घरच्यांना बघायचं असेल तर म्हणून म्हटलं ते येऊ शकतात।
हा पण तिथे पुण्यामध्ये येईना परमिशन नाही ना, आता पास काढून यावं लागेल।
ओके ओके, नाही
ओपन झालं परत,
ओपन झालं हो, पण आता आमचं ऑफिस पण चालू झालं ना।
हा आपण साताऱ्यावरून पुण्याला येणं मुश्किल आहे ना, पास तर काढावं लागणार आहे
बहुतेक। नाही तरी मी एकदा चौकशी करून घेतो, कारण आता बऱ्याचशा गाड्या इकडनं सगळ्या अपडाऊन होत आहेत ना कम्प्लिटली। मी तसं मग तुम्हाला व्हॉट्सअप टाकून देईन।
ओके ओके चालेल,
एक मी एक 10 दिवसांनी मग करीन आपल्याला एक जस्ट फोन।
हा ठीक
चालेल। ओके
ओके, थँक्यू
थँक्यू।